एका परी एका दृष्टिकोनातून माझा मित्र श्री शास्त्री स्वतःला हरवला, स्वतःला हरवलेला भासतो. त्याला मी जेव्हा फोन करतो तेव्हा पहिलं वाक्य त्याचं, हे व्हॉट्सअप. मी म्हणतो, जे काही व्हॉट्सअप आहे ते न्यूजपेपरमध्ये आहे, डेली न्यूजपेपरमध्ये आहे. तुझं आणि माझं बोलणं व्हॉट्सअप नव्हे. स्वतःचं बालपण विसरणं सोपं नाही. कारण त्यात स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे सदा सर्वदा संचारलेले भासते. स्वतःचे बालपण विसरणे म्हणजे जीवनाचे एक नाटक आहे.